chinimandi.com पॉडकास्ट।
साखर कारखान्यातील 57 कर्मचाऱ्यांना मिळाली घरी जाण्याची संधी। बलरामपूर जिल्ह्यातील 3 साखर कारखान्यातील 27 कर्मचाऱ्यांना घरी जाण्याची संधी मिळाली आहे। लॉकडाऊन दरम्यान बलरामपूरहून कारखाना कर्मचाऱ्यांना घरी जायला मिळालं नव्हतं। एडीएम वित्त आणि राजस्व अरुणकुमार शुक्ल यांनी सांगितलं की 3 साखर कारखान्यांच्या 27 कर्मचाऱ्यांना राजस्थान येथील घरी जाण्यासाठी अर्ज केले होते। गुरुवारी सकाळी 8 रोडवेज बसमधून सोशल डिस्टन्सिंगसह सर्वांना घरी जाण्यासाठी रवाना केलं आहे। एडीएम यांनी सांगितलं की अप्पर मुख्य सचिव उत्तर प्रदेश शासनाच्या आदेशावर साखर कारखाना बलरामपूर, शुगर कंपनी तुलसी आणि बजाज साखर कारखाना इटई मैदामध्ये कार्यरत राजस्थानातील 27 कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर रोडवेज बसमधून रवाना केलं आहे। सर्व कर्मचाऱ्यांना रोडवेज बस स्टेशनवर एकत्र करून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली। सीएमओ डॉक्टर घनश्याम सिंह यांच्या नेतृत्वाखालील मेडिकल टीमनं सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी केली। सर्व कर्मचारी साखर कारखान्यातील आहेत। आरोग्य तपासणीनंतर परिवहन निगमच्या बसमधून सर्व कर्मचाऱ्यांना मथुरेसाठी रवाना केलं। तिथून सारे भरतपूर राजस्थान इथं पोहोचतील आणि भरतपूर इथून आपापल्या गावासाठी रवाना होतील। यावेळी रोडवेज आणि साखर कारखान्याचे कर्मचारी आणि विभागीय अधिकारी उपस्थित होते।